नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सुवर्णा खेडेकर तुमका राष्ट्रीय खबरो दिता. केंद्रीय वीज अभियांत्रिकी सेवा आणि भारतीय अर्थिक सेवा हांच्या अधिकाऱ्यांनी आज राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांची भेट घेतली. अधिकाऱ्यांक संबोधित करताना राष्ट्रपती हांनी सांगले, देशाच्या उदरगतीन ते मुखार उभे असतात आणि त्यांच्या निर्णयाक लागून एक बळिष्ठ आणि आत्मनिर्भर भारत तयार करपाक मदत जातली. समावेशक आणि टिकाऊ उदरगतीक चालना दिवपी धोरणा तयार करपाक आणि सुधारणा चालीक लावपाक तांची महत्वाची भूमिका असतली असे राष्ट्रपतींनी सांगले. समर्पण आणि उमेदीन काम करपाचो सल्लो राष्ट्रपतींनी ह्या अधिकाऱ्यांक दिलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांनी श्री बलेंद्र शहा हांका नेपाळचे प्रधानमंत्री म्हणून सोपूत घेतिल्ल्यान परबी दिल्या. सोशल मीडियाचेर केल्ल्या पोस्टान प्रधानमंत्र्यांनी सांगले, हे नेमणुकीतल्या नेपाळातल्या लोकांनी श्री शहा हांच्या फुडारपणाचेर दाखयिल्लो विश्वास दिसून येता. दोन्ही राष्ट्रांच्या नागरिकांच्या परस्पर फायद्या खातीर भारत नेपाळ इश्टागत आणि सहकार्याक अनेक उंचायेचेर व्हरपा खातीर नेपाळचे प्रधानमंत्री शहा हांचे वांगडा लागीच्यान वावुरपाची आस्त बाळगता असे श्री मोदी हांनी सांगले. आमचो प्रतिनिधी ह्याविशी अधिक माहिती दिता.
Get Balendra Shah as new Prime Minister. Balendra Shah is the youngest Prime Minister yet to be appointed in the country. President of Nepal Ramchandra Podeil has appointed Balendra Shah as new Prime Minister of Nepal today. Shweta Singh for Akashwani News, Kathmandu.
केंद्र सरकारान देशातल्या वापरा खातीर पेट्रोल आणि डिझेलाचेर दरेक लिटराक 10 रुपया केंद्रीय अबकारी कर उणो केला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांनी सोशल मीडिया पोस्टान अस्तन आशियातल्या संकश्टाक लागून हो निर्णय घेतला असे सांगला. हे चालीक लागून गिरायकांक दर वाढपापासून थाकाय मेळटली असे मंत्री सीतारामन हांनी सांगले. डिझेलाचे निर्यातीचेर दर लिटराक 21.05 रुपये आणि एव्हिएशन टर्बाईन इंधनाचेर दर लिटराक 39.05 रुपये प्रति लिटर शुल्क आकारला, जाका लागून देशातल्या वापरा खातीर या उत्पादनाची फावो ती उपलब्धताय मेळटली असे ताणी फुडे सांगला.
Despite it being Ramnavami, called a meeting of all concerned, and today we have announced a decision whereby we will be giving support to the oil marketing companies so that they can import the material and not really, even if it is imported at a higher cost, the common citizen will not have to face any increase in the price of petrol or diesel.
पेट्रोलियम आणि सैमिक वायू मंत्रालयाची संयुक्त सचिव सुजाता शर्मा हांनी सांगले, भारतात सध्या कच्च्या तेलाची फावो ती सामग्री असा. फुडल्या 2 महिन्यांखातीर पुरवण सुरक्षित असा आणि एलपीजी आणि पीएनजी उपलब्धताय मुबलक प्रमाणात असा. शुद्धीकरण कारखाने पुराय वा चढ क्षमतेन काम करतात, जाल्यार देशातल्या एलपीजी उत्पादनात सुमार 40% वाढ झाल्या असे त्यांनी मुखार सांगले.
असा कोई डिसिजन नाही है की लॉकडाऊन लिया जाएगा. So this is a rumor. Please make it clear to everybody, lockdown ki sthiti nahi hai aur aisa koi vichar bhi nahi kiya gaya hai. So in very clear terms, I want to reiterate, there is no situation like lockdown. No decision has been taken. It is not even under consideration.
केंद्र सरकारान राज्याचे व्यावसायिक वाठारातले एलपीजीचे वाटप 70% वाढोवपाचे थारायला. तिखे मोटारी कापड आणि हेर कामगार उद्योग ह्या उद्योगांक 20% वाटप करतले. ही घोषणा करताना सोशल मीडियाचेर केंद्रीय पेट्रोलियम आणि सैमिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी हांनी सांगले, व्यापारी एलपीजीची पुरवण सोपी करपाचो हेत असा. ज्या उद्योगांक पायपातल्यान गॅस उपलब्ध करपाचो पर्याय ना, तांकां प्राधान्य दितले असे तांणी मुखार सांगले. संरक्षण मंत्रालयान आयज तुंगुस्का हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीची खरेदी आणि PAI लांब पल्ल्याच्या सागरी टेहाणी विमानाच्या तपासणीखातीर 858 कोटी रुपयाच्या कबलातीचेर स्वाक्षरी सयो केल्यो. संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग हांच्या हजेरेन रशियाच्या JSC रोसोबोरोन एक्सपोर्ट वांगडा 445 कोटी रुपया किमतीच्या तुंगुस्का हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीच्या खरेदीच्या कबलातीचेर स्वाक्षरी केली. खेळ. भारतीय क्रिकेट नियामक मंडळान इंडियन प्रिमियर लीग 2026 दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर केला. दुसऱ्या पावड्यार मंगळूर, मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि दिल्ली वांगडा 12 शारांनी 50 खेळ जातले, जे 13 एप्रिल ते मे या कालावधीत असतले. हवामान. भारत हवामान खात्यान आयज उपहिमालयन अस्तंत बंगाल आसाम मेघालय आनी सिक्कीम हांगा व्हडा प्रमाणान पावस पडपाचो अदमास काडला. फाल्यां मेरेन बिहार, झारखंड, ओडिशा, तेलंगणा आनी उत्तराखंड हांचेर गडगड जोगला आनी वादळ वारें येवपाचो अदमास आसा. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमचें फुडलें खबरांपत्र तुमकां फाल्यां सकाळीं 8:40 आयकुपाक मेळटलें. तो मेरेन नमस्कार.